chinimandi.com podcast.
सीरियानं 25,000 टन कच्च्या साखरेच्या खरेदीसाठी काढलं टेंडर. कोरोना व्हायरसमुळे अत्यावश्यक वस्तूंची उपलब्धता कमी होऊ शकते आणि यासाठी सर्व देश अत्यावश्यक वस्तू गोळा करण्यासाठी झटत आहेत. सीरियानं देशात साखर कमी पडू नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. युरोपीय व्यापाऱ्यांनी सांगितलं की सीरियाई राज्य एजन्सीनं ठोक व्यापारात 25,000 टन कच्ची साखर खरेदीसाठी आणि आयात करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय टेंडर काढलं आहे. निविदा उघडण्याची तारीख 27 एप्रिल आहे. साखर जमवण्यात ओमान, मिस्र आणि अन्य देशही प्रयत्न करत आहेत. ओमाननं पब्लिक अथॉरिटी फॉर स्टोअर्स अँड फूड रिझर्व्हन 10,000 टन पांढऱ्या साखरेच्या खरेदीबाबत करार केला आहे. तर दुसरीकडं मिस्रमध्ये कोरोना महामारी दरम्यान पुरवठा निश्चित करण्यासाठी साखरेसह इतर आवश्यक वस्तू 6 महिन्यांपर्यंत पुरतील इतका साठा असण्याबाबत लक्ष ठेवून आहेत.